पाठ्यपुस्तक पाठ 7 दगडांच्या देशा 2 किल्ला संरचना क ऐकूया व योग्य पर्याय निवडूया. किल्ल्याचे भाग. दादा, मी मगाशी किल्ल्यांवरचा एक ब्लॉग वाचला इंटरनेटवर. कसलं मस्त वर्णन लिहिलं होतं त्यांनी आणि चित्रसुद्धा इतकी छान होती. प्रत्येक किल्ला नीट पाहिला म्हणजे किती नवीन नवीन गोष्टी कळतात ना. मला त्यात काही नवीन शब्द वाचायला मिळाले. मी मागे 2-3 ट्रेक केले पण ही नावं मी कधी ऐकली नव्हती.
अगं, आता बऱ्याच किल्ल्यांची पडझड झाली आहे त्यामुळे आपल्याला नेमके सगळे भाग नाही कळून येत, पण एखाद्या किल्ल्याचे बऱ्यापैकी अवशेष आढळतात. त्यांना ती नावं प्रचलित असतात. तुला माहिती आहे का, कोणताही किल्ला त्यावेळी सरसकट नाही बांधायचे. किल्ला बांधत असताना किंवा किल्ला बांधणीची जागा हेरत असताना विशेष काळजी घेतली जायची आणि त्यानुसार किल्ला बांधलेल्या जागेचे 4 भाग पडतात.
ते कोणते?
सर्वात पहिला लक्षात घ्यायचा भाग म्हणजे घेरा. किल्ल्याच्या पायथ्याशी गाव असतं, त्यालाच घेरा म्हणतात. या गावात वस्तीबरोबरच आपल्याला काही ऐतिहासिक गोष्टी देखील पाहायला मिळतात. बहुतेकदा या ठिकाणी वीरगड, दगडात कोरलेले सतीचे हात आणि समाध्या पाहायला मिळतात.
हो, बरोबर. मी मगाशी जो ब्लॉग वाचला ना, त्यात ह्याचा उल्लेख होता. पण वीरगड म्हणजे नक्की काय?
युद्धात कामी आलेल्या वीरांच्या सन्मानासाठी वीरगड उभारले जायचे आणि या वीरांबरोबर सती गेलेल्या त्यांच्या स्त्रियांच्या स्मृतिशिला उभारल्या जायच्या. त्यावर स्त्रीचा चुडा भरलेला हात कोरलेला असायचा. बर, हा झाला एक भाग आणि त्याच्याशी संबंधित इतिहासाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी. आता पुढचा भाग म्हणजे मेट.
मेट म्हणजे नक्की काय आणि तिचे प्रयोजन काय?
एखाद्या किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक वाटा, पायवाटा, चोरवाटा असतात. त्या वाटांनी शत्रूचे गुप्तहेर किंवा घेऱ्यातील पहारा चुकवून आडमार्गाने किल्ल्यात प्रवेश करणारे फितूर यांना हटकण्यासाठी डोंगर उतारावरच्या सोंडावर साधारण डोंगराच्या मध्यभागी कायमस्वरूपी घरे बांधली जायची. तिथे पहारेकरी तैनात केले जायचे. त्या चौकीनाक्याला मेट असे म्हणतात.
अच्छा, म्हणजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी अशी व्यवस्था असायची.
हो. आता उरले 2 महत्वाचे भाग, ते तर तुला माहीत आहेतच.
मग ते नक्कीच बाले किल्ला आणि माची असणार, हो ना? ते तर मी मागे राजगडच्या ट्रेकवेळी पाहिले आहेत.
हो, अगदी बरोबर. किल्ल्यातील सर्वात उंच व संरक्षित भाग म्हणजे बाले किल्ला. बाले किल्ला हा गडाचा महत्वाचा भाग, तसेच प्रमुख व्यक्तींची राहण्याची जागा. डोंगराला जो पुढे आलेला निमुळता भाग असतो तो म्हणजे माची. बालेकिल्ल्याच्या खाली लांब गेलेले डोंगराचे पठार किंवा डोंगर सोंडेवरील तटबंदीयुक्त भागाला माची म्हणतात.
अरे वा दादा, तुला तर खूप माहिती आहे किल्ल्यांविषयी. किती सोप्या शब्दात समजावून सांगितलंस.
अगं, हे भाग किल्ल्याचे महत्वाचे भाग असतात. किल्ला पाहताना ही ठिकाणे लक्षात घेतली पाहिजेत.
हो, खरंच आहे. पुढच्या वेळी मी ही सगळी नावं लक्षात ठेवेन आणि संपूर्ण किल्ला नीट बघेन.